शशांक माने, माय फूड क्लोथ्स एंड शेल्टर इन मराठी, ट्रांसलेशन रेवती दाभोळकर, रीडर अमित तांबे। सगळं जग मी रोखून धरलंय सहा श्वासात, या नव्या जगात वावरताना प्रत्येक भाषा ठरत गेली माझा प्राणवायू, माझ्या आयुष्याचं गलबत पुढे नेणारा भणाणता वारा जणू। माझ्या शब्दातून हळूहळू उमटत गेली माझी ओळख, अंगावर घातलेल्या वरवर दिसणाऱ्या कपड्यांसारखी आतलं खोलवर रुजलेलं न दाखवणारी, व्यक्त होणारे अनुभव वाटतात शिक्के मारलेली फडफडणारी पासपोर्टची पानं। हळूच माझ्या बालपणीची पानं मी उलगडतो, त्यांचा हळूवार स्पर्श मराठीचा, माझी आई, माझा भाऊ, माझे कुटुंब। इथेच नव्याने फुटले होते आश्वासक पंख, उत्तुंग आकाशाला गवसणी घालणारे फ्रेंच बगेट्स आणि चुंबनं, प्रेमाच्या भाषेत फिकटलेलं माझं तारुण्य। एका वेगळ्याच संस्कृतीच्या फलकावर गुंग होऊन मी रंगवत गेलो न उमजलेल्या अनाकलनीय छटांचे चित्र। माझ्या आठवणींचे काही कवडसे बंदिस्त आहेत पनामाच्या परिसरात, तरंगतायत अजूनही खाऱ्या पाण्यावर, तलावावर ते अडकलेत दोन भिन्न जगात, रोरावणाऱ्या उसळणाऱ्या दोन समुद्रात एक पाय रोवून, आणि दोन्ही बाजूला हृदय हेलकावत असताना माझी तहान मात्र मी भागवली निराधार वाहणारे माझे शब्द टिपून। कॅलिफोर्नियाचे स्वप्नील किनारे, माझ्या ठिगळं लावू पाहणाऱ्या शब्दांवर सूर्यप्रकाशाची पखरण करणारे, सर्द हिवाळ्यात खिडकीतून येणाऱ्या उन्हात चमचमत्या प्रकाशात वाहणारे, मी जपून ठेवली आहे मनात माझ्या वाक्यांना तिथे मिळालेली ती हवी हवीशी तेजस्वी ऊब। आठवतात हिंदीतून घेतलेले चहाचे काही घोट, चोरीजो मात्र चाखले स्पॅनिशमधून, उगाच गैरसमज नकोत म्हणून। फ्रेंच फ्राईजचा आनंद फिनिशशिवाय नाही, आणि कुठल्याही इंग्रजाशी बोलायचं झालं आणि कालअवघात पक्क्या झालेल्या घट्ट संकल्पना मोडीत काढायच्या झाल्या तर मात्र इंग्लिशशिवाय बातच नाही। तुटलेल्या आरशाच्या तुकड्यांप्रमाणे मी जोडत जातो काही भाषा, काही विचार, काही भावना आणि त्यांचे प्रतिबिंब, आणि त्यामुळेच माझ्या देहबोलीतून मी कधी स्पष्ट झालेच नाही। मनातल्या हलकल्लोळावर एक नग्न स्तब्ध शांतता पांघरली आहे, पण शब्दांचा एक एक तुकडा साचेबंद पाण्याच्या जोखडातून दूर एक न संपणारं कोडं पूर्ण सोडवायला पुरेसा आहे। श्वास रोखून जेव्हा मी काळाच्या विरुद्ध पुढे, आणखी पुढे जाण्याच्या आशेने आल्या वाटेने परत जायची वाट बघत असतो, तेव्हा डोळे मिटताच वाटतं एका अज्ञात बंधनातून माझं आयुष्य, माझी भाषा मुक्त होऊन वाऱ्यावर स्वार होऊन मला घरी नेत आहेत, माझ्या घरी।